नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जागतिक वारसा समितीच्या 46व्या अधिवेशनाचं उद्यापासून नवी दिल्लीत आयोजन. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश पात्रता नीट यूजीच्या निकालाची केंद्रनिहाय यादी जाहीर. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात. आणि विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. जागतिक वारसा समितीचं 46व अधिवेशन उद्यापासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. या अधिवेशनाच्या माध्यमातून भारताचा अद्वितीय सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जगासमोर येईल असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री राजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. जागतिक वारसा समितीवर भारताची 4 वर्षांसाठी निवड झाली आहे. अजिंठा वेरूच्या लेण्यांसह देशातल्या 42 वारसास्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषद एनटीएनं वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेच्या निकालाची केंद्रनिहाय यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं एनटीएला आज दुपारी 12 वाजेपर्यंत शहर आणि केंद्रनिहाय निकालाची माहिती संकेतस्थळावर जाहीर करावी असे निर्देश दिले होते. केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. सोनी यांचा कार्यकाळ 2029 पूर्ण होणार होता, मात्र वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. 2017 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य असलेले सोनी यांनी 16 मे 2023 रोजी आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. मुंबईला अदानी सिटी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबाबत बोलताना धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे ही शिवसेनेची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यासाठी राबवलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी तसंच नव्याने पारदर्शक पद्धतीनं निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही धारावी पुनर्वसन मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. या प्रकल्पाबाबत काँग्रेस पक्षानं आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावर भूमिका जाहीर केलेली असल्याचं पटोले यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं नियोजित स्मारक न उभारता छत्रपती शिवाजी महाराजांची सांगून नकली वाघनखं आणल्याचा आरोपही पटोले यांनी सरकारवर केला. महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांचा प्रश्न सोडवणं हा एक कलमी कार्यक्रम असून आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचं आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह यापुढे पक्षासाठी सर्व निवडणुकांमध्ये कायम राहील, मात्र हा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय फक्त राज्यापुरता लागू असून लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी देखील हाच निर्णय लागू करायला हवा असंही शरद पवार यावेळी म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सेराटी या गावात पुन्हा आमरण उपोषण सुरु केलं आहे. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे तसंच 3ही गॅझेट लागू करावे या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. सरकारनं आपल्या मागण्या न केल्यानं पुन्हा उपोषण करण्याची वेळ आल्याचं जरांगे पाटील म्हणाले. सरकारच्या लाडका भाऊ आणि लाडकी बहीण या योजनांवरही जरांगे यांनी टीका केली. सध्या शेतकामांचे दिवस असल्याने कुणीही अंतरवालीकडे येऊ नये असं आवाहनही जरांगे यांनी केलं आहे. दरम्यान सरकारनं परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क माफ करत मुलींना मोफत शिक्षण दिल्याच्या निर्णयाचं जरांगे यांनी स्वागत केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला परवा सोमवारपासून सुरुवात होत आहे. या निमित्तानं केंद्र सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालणार असून मंगळवारी 23 तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळातला हा पहिला अर्थसंकल्प आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सॉफ्टवेअर बिघाडामुळे विस्कळीत झालेली विमानसेवा आता पूर्वपदावर आली आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. काल झालेला हा बिघाड कंपनीकडून दुरुस्त केला जात असून या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून विमान वाहतुकीवर लक्ष ठेवलं जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशात शिकणारे 778 भारतीय विद्यार्थी समुद्री मार्गाने तर 200 विद्यार्थी हवाई मार्गाने भारतात परतले आहेत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. नागभीड तालुक्यात बोथली इथले दोन जण नाल्याच्या पुरात वाहून गेले. यापैकी एकाचा मृतदेह आढळला तर दुसऱ्याचा तपास सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून 27 मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक 137 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी काही पूरग्रस्त गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव नजीकच्या कुंभी नाल्याच्या काठावर अडकलेल्या काही शेतकऱ्यांची आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने बोटीच्या सहाय्याने सुटका केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यात आज सकाळी 23 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भंडारा, पवनी आणि लाखांदूर या भागाला भेट देऊन पाहणी केली. काही गावांमध्ये प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. दरम्यान नागपूर रायपूर महामार्गावर दरड कोसळल्याने तासभर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आता दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. दरम्यान गोसेखुर्द प्रकल्पाचे 33 पैकी 27 दरवाजे उघडण्यात आले असून 3033 घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. विसर्ग वाढवण्यात येण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मराठवाड्यात 21 ते 23 जुलै दरम्यान विभागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मुंबईच्या हवामान केंद्रानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. खेडकर यांना पुणे पोलिसांनी महाडमधून परवा ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज पुन्हा न्यायालयात सादर करण्यात आलं असता त्यांना आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा पोलिसांनी अवैधरित्या पिस्तूल आणि 10 जिवंत काडतूसं बाळगणाऱ्या तरुणास अटक केली आहे. मयूर भरेकर असं या तरुणाचं नाव असून तो पुण्याचा रहिवासी आहे. आज तो जळगाव इथून छत्रपती संभाजीनगरकडे खासगी वाहनाने येत असताना अजिंठा पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं काल एका तरुणाची गोळी झाडून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. नांदेड जिल्ह्यात बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियमांतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेला येत्या सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यात 261 इंग्रजी शाळांमध्ये 2661 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशासाठी 35,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात 1,43,251 महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांपैकी 59,994 अर्जांना ग्रामीण भागातील तालुका समितीनं मान्यता दिली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातल्या मतदान केंद्रांमध्ये 73 मतदान केंद्रांची वाढ होणार आहे. या मतदारसंघातल्या मतदान केंद्राची संख्या आता 2,416 होणार आहे. यापूर्वी ही संख्या 2,344 इतकी होती. लातूर शहरात संशयित डेंग्यू रुग्ण संख्येमध्ये गेल्या महिन्यापासून वाढ दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपली घरं, वसतिगृह, शाळा आदी ठिकाणी डास अळी निर्मूलन करावं तसंच डास उत्पत्ती होऊ नये याची काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. परभणी जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतपिकांची चांगली वाढ झाली आहे. रिमझिम पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. श्रीलंकेतल्या दांबुला इथं सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत आज थायलंड संघानं मलेशिया संघावर 22 धावांनी विजय मिळवला. दरम्यान भारताचा पुढचा सामना उद्या संयुक्त अरब अमिरात संघाशी होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जागतिक वारसा समितीच्या 46व्या अधिवेशनाचं उद्यापासून नवी दिल्लीत आयोजन. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश पात्रता नीट यूजीच्या निकालाची केंद्रनिहाय यादी जाहीर आणि विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.